आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मानसी वाळवे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. क्रेडिट कार्ड तशेंच हेर सेवां खातीर लोकांकडेन संपर्क सादपा खातीर स्टेट बँकेचे कर्मचारी कोंकणी सोडून इंग्लीश हिंदी वा मराठीचो वापर करतात, कोंकणीकडेन आडनदर करता असो मुद्दो युरी आलेमांव हांणी मांडलो. रिझर्व्ह बँकेकडेन उलोवन हाचेर तोडगो काडपाचे उतर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिले. कोयर एकठांय करून ताचो विलो लावपा खातीर कंत्राट घेतिल्ल्या खासगी कंत्राटदारांक ह्यान फुडें गोंय घन कोयर वेवस्थापन यंत्रणेकडेन नोंदणी करप सक्तीचे आसतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. कोयराचो प्रस्न सुटावो करपा खातीर यंत्रणा जाग्यार घालता अशें उतरय मुखेलमंत्र्यांनी दिला. आमदार आंतोन वाज हांणी कोयर एकठांय करपी एक कंत्राटदार बेकायदेशीर पद्दतीन चोरया कोयर उडोवन वाठार बुरसो करता, ताचेर फावो ती खर कारवाय जाली ना अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या कंत्राटदारांचेर खर कारवाय करची अशी मागणी तांणी केल्ली. तांची ही मागणी मुखेलमंत्र्यांनी मानून घेतल्या. बेकायदेशीर पद्दतीन कोयर उडोवपी कंत्राटदारासयत जांचे कडल्यान हो कोयर येता तांचेर लेगीत ह्यान फुडें कारवाय जातली, मागीर ते उद्देगीक कंपनी आसूं ना जाल्यार हॉटेल आसूं वा हेर खंयचेय आस्थापन आसूं अशी शिटकावणी ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. आकाशवाणीची दोन दिसांची संगीत कार्यावळ 2024 आयज नवी दिल्लीन सुरू जातली. ही कार्यावळ आकाशवाणीच्या रंगभवनान सांजेच्या 5:30 वरांचेर सुरू जातली. संगीत मळावेले दिग्गज कलाकार ह्या कार्यावळींत वांटो घेतले. ह्या कलाकारांमदी पंडीत राजेंद्र प्रसन्न, पंडीत जयतीर्थ मेवंडी आणि पंडीत विश्वमोहन भट्ट हांचो आस्पाव आसा. ह्या कार्यावळीसयत हैदराबाद, पटना, जम्मू, शिलाँग, बंगळुरू, भोपाळ, चेन्नय, कटक, इम्फल सारख्या शारांनी वेगवेगळ्या दिसांनी आकाशवाणी संगीत कार्यावळ घडोवन हाडटली. गोंय संगीत महाविद्यालयान उच्च शिक्षण संचालनालयाच्या गोंय सरकाराच्या जोड पालवान 1 आणि 2 ऑगस्टा दिसा राष्ट्रीय शास्त्रीय संगीत संमेलन नादोत्सवाचे आयोजन केल्ले. गोंय विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या सभाघरांत संमेलन झाले. नामनेचे दिग्गज शास्त्रीय गायक पंडित एम व्यंकटेश कुमार हांच्या शास्त्रीय गाण्यान काल नादोत्सव 2024 समारोप झालो. संगीताचे आमच्या जिणेंत खूप महत्व आसा. आता नव्या शिक्षण पद्धतीन एनईपीन लेगीत संगीतांत खूप महत्वाची सुवात आसा अशें नादोत्सवाच्या उक्तावणा वेळार गोंय संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शशांक मक्तेदार हांणी सांगले. गोंय कोंकणी अकादेमीन 2024-25 ह्या अर्थिक वर्सा खातीर वेगवेगळ्या येवजण्यो जाहीर केल्यात आनी इत्सूक लेखक आनी प्रकाशकांकडल्यान ह्या वेगवेगळ्या येवजण्यां खातीर अर्ज मागयल्यात. अकादेमीन येवजण्यां खातीर अर्ज करपाची मुजत 20 ऑगस्ट 2024 मेरेन वाडयल्या. गोंय कोंकणी अकादेमीन जाहीर केल्ल्यो येवजण्यो अशो आसात: लेखकाचे पयले पुस्तक उजवाडोवपा खातीर 75% अर्थिक पालो दिवपी पयलो चवर येवजण, लेखकाचे पुस्तक उजवाडोवपा खातीर 70% अर्थिक पालो दिवपी साहित्य प्रभा येवजण, प्रकाशन पालव प्रकाशकाकडल्यान जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 मेरेनची पुस्तकां विकती घेवपा खातीर प्रतिभा सन्मान येवजण अश्यो जायत्यो येवजण्यो अकादेमीन जाहीर केल्यात. तशेंच इत्सूक संस्था आनी विद्यार्थ्यांकडल्यान फुडल्या येवजण्यां खातीर अर्ज मागयल्यात. शिक्षणीक, बाल साहित्य, लोकवेद, अणकार, संगीत ह्या विशयांचेर कृती सत्रां वा शिबिरां आयोजना खातीर अर्थिक पालव लेखक तुमचे भेटेक आनी विद्यार्थी लेखकांचे भेटेक शिक्षणीक मळावेल्या संस्थांनी हाचे खातीर अर्ज करप, कोंकणी शिक्षणीक शिष्यवृत्ती बीए एमए पीएचडी खातीर पावण्यार यान शिकपी विद्यार्थ्यां खातीर शिष्यवृत्ती, कोंकणी संगीत कार्यावळ निर्मिती संगीत क्षेत्रान कार्य करपी संस्था कडल्यान हाचे खातीर अर्ज, लोकवेद संशोधन वृत्ती लोकवेद प्रकल्प हांचे खातीर रस्तायोजीकरण खातीर आणि संशोधना खातीर अर्थिक पालव हाचे खातीर अर्ज मागयल्यात. वयल्या येवजण्यांची अर्जीपत्रां अकादेमीच्या गोंय संचार भवन बीएसएनएल बिल्डींग 500 माळो पाटो पणजी गोंय हांगाच्या कार्यालयांत उपलब्ध आसात. इत्सुकांनी हेर म्हायती खातीर अकादेमीच्या 777-589-1857 ह्या नंबराचेर संपर्क करचो वा कार्यालयांत भेट दिवची अशें अकादेमीन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.